चीनीमंडी.com पॉडकास्ट।
देशात गेल्या 24 तासात 73,272 नवे कोरोना रुग्ण। भारतामध्ये एक दिवसात कोरोनाचे 73,272 नवे रुग्ण समोर आल्यानंतर देशामध्ये संक्रमितांची संख्या वाढून 69,00,000 अधिक झाली आहे। तर कोरोनामुळे गेल्या 24 तासादरम्यान 926 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। ही माहिती केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशामध्ये कोविड-19 एकूण रुग्णांची संख्या 69,79,424 झाली आहे। गेल्या 24 तासात 926 अधिक लोकांचा मृतांचा आकडा वाढून 1,07,416 झाली आहे। सध्या देशामध्ये 8,83,185 लोकांवर कोरोना उपचार सुरू आहे। भारतामध्ये कोविड-19 कोरोनाग्रस्तांची संख्या ऑगस्टला 20,00,000, 23 ऑगस्टला 30,00,000, 5 सप्टेंबरला 40,00,000, 10 सप्टेंबरला 50,00,000 आणि 28 सप्टेंबरला 60,00,000 वर गेली होती। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेनुसार देशामध्ये 9 ऑक्टोबर पर्यंत कोविड-19 8,57,98,698 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी 11,64,018 नमुन्यांची तपासणी शुक्रवारी करण्यात आली।